नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविताबरवी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आणि संघटनांनी नव्यान नेमिल्ल्या 51,000 तरणाट्यांक नेमणूक पत्रां भेटयतले. 16वो रोजगार मेळावो फाल्यां देशभरातल्या 47 सुवातींनी आयोजित केला. रोजगार निर्माणाक प्राधान्य दिवपाच्या प्रधानमंत्री मोदींच्या वचनबद्धतायेच्या दिखेन रोजगार मेळावो हो एक पावल आसा. अवजड उद्देग मंत्री HD कुमारस्वामी हांणी PM ई ड्रायव्ह येवजणेखाला इलेक्ट्रीक ट्रकांक चालना दिवपाची येवजण चालीक लायली. देशाक निव्वळ उर्जेचे दिखेन व्हरप आनी टिकाऊ माल येरादारीत मजत करप हो या येवजणेचो हेत आसा. हाका लागून सुमार 5,600 स्वदेशी ई ट्रकांच्या उत्पादनाक उर्बा मेळटली. हे येवजणेचो लाव शिमेट, बंदरा, तिखे आनी रसद क्षेत्रातल्या ई ट्रक वापरप्यांक जातलो अशी माहिती तांणी दिली. गाडयेतल्यान जावपी कार्बन उत्सर्जन उणे करून वर्स 2070 मेरेन निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाच्या भारताच्या संकल्पाधिकेन ही येवजण एक म्हत्वाचे पावल आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आयज नवी दिल्लीत यमुना न्हंय पुनरुज्जीवनाचेर उचेल्या पावण्यावेली बसका घेतली. यमुना न्हंय पुनरुज्जीवीत करपा खातीर समन्वयात्मक यत्न आनी कृती येवजणेचेर बसकेत चर्चा जाली. ऑपरेशन सिंदूर वेळार ब्रह्मोस इंटिग्रेटेड एअर कमांड सिस्टीम आनी रडार सारकिल्ल्या स्वदेशी तंत्रगिन्यानाचो वापर करून भारतान यश मेळयले अशें राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी सांगला. IIT मद्रासच्या 62व्या दिक्षांत सुवाळ्यात उलयतना तांणी सांगले,
Is it something that you realize it a little too late, or you realize in 2025 that you have to take the country in 2047, make it a proud country, a major power in military terms, in economic terms, in science and technology, in everything and every area of the human activity. If you can manage your time, you can manage your energy, and we can manage your mind and spirit, you can achieve it.
केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आयज सांगले, आपल्या मंत्रालयान महाराष्ट्रात जायती तळी फुकट बांधल्यात. ह्या तळ्यातल्यान खणून काढिल्ली माती रस्ते बांधपा खातीर वापरल्या. तशेंच ह्या यत्नाक लागून वाठारात शिंपणावळ आणि नुस्तें पोसप ह्या दोनूय मळार उदरगत जावपाक मदत जाल्या अशें तांणी मुखार सांगले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान गाडयांचेर लावंक नाशिल्ल्या फास्टॅगांक काळ्या वळेरींत घालपाची प्रक्रिया बेगोबेग सुरू केला. टोल वसुली संस्था आणि सवलतदारांक अशा फास्टॅगा विशीं बेगोबेग अहवाल दिवपाचे निर्देश दिल्यात अशें मंत्रालयान सांगले. ह्या उपक्रमाक लागून टोल ऑपरेशन्स चड कार्यक्षम करपाक मजत जातली, जाका लागून राष्ट्रीय महामार्ग वापरप्यांक सोयीस्कर प्रवासाची खात्री जातली अशें मंत्रालयान सांगला. कापसाची लागवड, रोग, विणकार आणि कृषी उद्देगा संबंधित प्रश्नाचेर उपाय काढपा खातीर सरकार उपाय येवजणो आखता अशें केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. आयज कोयंबत्तूरातल्या ICAR संशोधन केंद्रात प्रसार माध्यमांकडेन उलयतना तांणी सांगले,
दिनभर डिस्कशन होगा काटन के उत्पादन में आने वाली समस्याओं पर, कपास की प्रोडक्टिविटी कैसे बढ़े, उत्पादकता कैसे बढ़े, उत्पादकता बढ़ाने के साथ साथ लागत में कमी कैसे आए और किसानों का प्रॉफिट बढ़े. तो इसमें हम आधुनिक टेक्नोलॉजी हो या ICAR के वैज्ञानिक रिसर्च करेंगे आज इन सब समस्याओं को सुनकर.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान आयज नवी दिल्लीत क्वांटम सायबर रेडिनेस विशीं श्वेतपत्रिका जाहीर केल्या. क्वांटम सुरक्षा आणि क्वांटम रेडिनेस तंत्रज्ञान सादर करपाक सोदपी मळावेल्या संघटनांखातीर ही श्वेतपत्रिका मार्गदर्शक आसा. वेगवेगळ्या मळार डिजिटल, कृत्रीम बुद्धिमत्ता आणि क्वांटम परिवर्तनातून वतना स्पष्टतायेन आणि वेगान ICT मुळाव्या साधन सुविधांमधी लवचिकपण उबारपाक सुरवात करप महत्वाचे अशें तांणी सांगले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी स्पष्ट केला की 2,000 नोटी चलनात नासल्यो तरी त्यो अजूनही कायदेशीर रितीन वैध आसात. अर्थव्यवस्थेचेर संसदीय स्थायी समिती वांगडा भारताचे अर्थिक वाढीविषयी माहिती दितना तांणी अशें सांगले. गोयात अर्थिक समावेश आणि समाजिक सुरक्षा येवजण्यांक उर्बा दिवपा खातीर आयज राज्य पावण्यावेली संपृक्तता मोहीम चालीक लायली. भारत सरकाराच्या अर्थिक सेवा खात्याच्या फुडारपणाखाला 11 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 मेरेन गोयच्या सगळ्या 192 ग्रामपंचायतींनी ह्या येवजण्यांविशीं जागृताय आणि व्याप्ती वाढोवपाचे हो मोहिमेचो हेत आसा. भारतीय हवामान खात्यान उदेंत राजस्थान, मध्य प्रदेशातल्या कांय सुवातींनी आयज वादळी पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच फुडल्या 7 दिसांत देशातल्या ईशान्य अस्तंत, उदेंत आणि मध्य वाठारात मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. जॉर्जियात जाल्ल्या फिडे बायलांच्या संवसारीक बुद्धिबळकप सर्तीत भारतान प्रभावी कामगिरी केली. 4 भारतीय खेळगड्यांनी 3रे फेरयेत सुवात मेळयली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40